वाढलेले केस, मोठा मोठा भिंगाचा चष्मा आणि असंच लुक आपल्याला इमॅजिन होतं ना, सायंटिस्ट हे नाव सुद्धा ऐकलं तरी. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. आज नॅशनल सायन्स डे आपण सेलिब्रेट करतोय. मी तुम्हाला विचारलं होतं की म्हणजे फक्त मोठे मोठे नावच महत्त्वाचे नसतात ना, ज्यांनी असं खूप काहीतरी मोठं केलंय असंच प्रत्येक वेळी महत्त्वाचं नसतं. आपल्या आसपास सुद्धा बरेचसे असे सायंटिस्ट असतात ज्यांनी काही ना काही असं छोट्या छोट्या गोष्टीतून काही ना काही शोध लावलेला असतं, किंवा काहीतरी घरगुती असं इक्विपमेंट वगैरे बनवलेलं असतं. हनुमाननी मला काय सांगितलंय, कारण की त्याच्याकडे सुद्धा त्याचा एक मित्र आहे सायंटिस्ट.
माझ्या आयुष्यात मॅडम तर बघा, चंद्रकांत म्हणून एक भाऊ ती आहे.
अच्छा, तो काय करतो, असं काय काय जुगाड करत असतो चंद्रकांत?
म्हणजे मॅडम त्यांनी एक छान प्रकारे टीव्ही म्हणजे एक लाकडं घेतली, एक म्हणजे याचा आयपॉडच्या छोट्या छोट्या पिकऱ्यासाठी ती बॉक्स बनवला मॅडम. साऊंड फक्त.
अच्छा अच्छा, साऊंड सिस्टीम बनवलं त्यांनी.
हा, छोट्या एकदम छोट्या बॉक्सचा.
अरे वा,
आवाज खूप मारते मॅडम.
साउंड सिस्टम तयार केलं छोट्या छोट्या वस्तू एकत्र करून. यार, ये भी तो जुगाड है, ये भी तो साइंटिस्ट ही तो हुआ. सगळ्या छोट्या छोट्या अशा म्हणजे आपण टाकून देणाऱ्या ज्या गोष्टी असतो ना, त्यातून काहीतरी भारी तयार करायचं आणि ते नंतर छानपैकी उपयोगात आणायचं. असं बरेचसे लोक असतात ना आपल्या आजूबाजूला जे असे काहीतरी जुगाडू असतात आणि काहीतरी दुसऱ्या ज्या आपण वस्तू इमॅजिन पण करू शकत नाही की त्याच्यातून काहीतरी असं मस्त क्रिएट करतात. असं जुगाडू तुमच्या आसपास कोण आहे, तुमच्या लाईफमधला असा न्यूटन किंवा आईन्स्टाईन कोण आहे, सांगा पटकन. कॉल करा 9607007935 वर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.